93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। नागराज मंजुळेचा सैराट नावाचा सिनेमा आज रिलीज होतोय आणि माझ्या बरोबर आहे
बॉक्स ऑफिस वर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर।
अजून एक म्हणजे ऍडिशन, ही फिल्म आमची घरातली फिल्म आहे, म्हणजे या फिल्म मधले इतकी माणसं मेन काम जी याच्या मागे काम करते ती म्हणजे नागराज, डिरेक्शन टीम मध्ये मी, मिथुन आहे, कुतुब आहे, एडिट कुतुबने केली आहे, याचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर गार्गी आहे, कॉस्ट्युम डिझायनिंग जे केलेलं आहे ते प्रियांकाने केलंय, प्रियांका दुबे आणि गार्गीने केलंय, ग्राफिक्स ललितनी केलंय, प्रोडक्शन मध्ये सगळी टीम जी होती त्यामध्ये नागराजचे भाऊ आहेत, भारत मंजुळे, शेषराज मंजुळे, तर अशी सगळी घरातली माणसं आहेत आणि ही घरातला आमचा एक सोहळा असतो म्हणजे हे फिल्म करणं, आणि हे तेव्हा पण आम्ही अनुभवलं होतं फँड्रीला आणि आताही।
संग्राम पायवाटच्या वेळेस तू म्हणाल होतं म्हणजे ही तुझी घरगुती शॉर्ट फिल्म आहे, तशी सैराट सुद्धा एका अर्थाने
घरगुती स्वरूपातली फिल्म आहे,
परंतु ती बाहेर थिएटर लागणार,
सगळे तुझ्या टीम मधले प्रोफेशनल्स म्हणतात अरे काय अपमान चाललाय आमचा इथे, घरगुती स्वरूपातली म्हणजे काय।
नाही, जे बाहेरून जे आले होते प्रोफेशनल म्हणजे आमचा सुधाकर रेड्डी, पण ते पण इतके घरगुती होऊन जातात की पुन्हा म्हणजे ओळखायला,
आमचं 7-स्टार हॉटेल वगैरे असते पण ट्रीटमेंट इतकी घरगुती असते त्यामुळे ती फिल्म इतकी भारी होऊन जाते।
क्या बात है।
बॉक्स ऑफिस वर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर।